देवाने नेमलेला तारणारा? येशू आपल्या पापाकरिता कसा मरण पावला आणि कसा तो कब्रेतून जिवंत बाहेर आला, एवढेच नव्हे तर त्याने पापावर व मरणावर विजय मिळवून देवाचे तारण आम्हाला दिले. याविषयीचे पुरावे नवीन करारातील लोककृत शुभवर्तमान यातील निवडक संदर्भातून ते आपणास पाहायला मिळतात.
परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठविले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व अंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ यांची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यास सोडवून पाठवावे, परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. तेव्हा जखर्याचा मुलगा योहान याला रानात देवाचे वचन प्राप्त झाले. मग तो यार्देने जवळच्या सगळ्या प्रदेशात पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करीत फिरला. हे यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात जसे लिहिले आहे त्याप्रमाणे झाले. ते असे, अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली ती अशी की परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. प्रत्येक खोरे भरेल, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल होईल, वाकडी सरळ होतील, खडकाळीच्या वाटा सपाट होतील आणि सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील. तेव्हा लोक वाट पाहत असत व हाच ख्रिस्त असेल काय असा सर्वजण योहानाविषयी आपल्या मनात विचार करीत असत. आणि योहान त्या सर्वांना सांगत असे, मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करीतो, परंतु जो माझ्यापेक्षा समर्थ आहे, ज्याच्या पायतरांचा बंद सोडावयास मी योग्य नाही, तो येत आहे, तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील. सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतला व येशूही बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करीत असता असे झाले की आकाश उघडले गेले, पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली की तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. येशूने आपल्या कार्याचा आरंभ केला तेव्हा तो सुमारे 30 वर्षाचा होता. येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनेपासून परतला आणि त्याला आत्म्याने 40 दिवस रानात नेले. तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली. त्या दिवसात त्याने काही खाल्ले नाही. ते संपल्यावर त्याला भूक लागली. तेव्हा सैतान त्याला म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्यास भाकर हो असे सांग. येशूने त्याला उत्तर दिले, मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही, असे शास्त्रात लिहिले आहे. मग सैतानाने त्याला उंचावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखविली आणि त्याला म्हटले, यावरचा सर्व अधिकार व यांचे वैभव मी तुला देईन, कारण हे मला सोपून दिले आहे व माझ्या मनास येईल त्याला मी हे देतो. म्हणून तू मला नमन करशील तर हे सर्व तुझे होईल. येशूने त्याला उत्तर दिले, परमेश्वर तुझा देव याला नमन कर व त्याचीच सेवा कर, असे शास्त्रात लिहिले आहे. नंतर त्याने त्याला यरुश्लेमेत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले व त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी टाक, कारण शास्त्रात असे लिहिले आहे की तुझे रक्षण करण्यास तो आपल्या दूतास तुझ्याविषयी आज्ञा देईल आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील. येशूने त्याला उत्तर दिले की परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको, असे सांगितले आहे. मग सैतान सर्व परीक्षा संपवून संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला. नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात परत आला व त्याची कीर्ती चहूकडील प्रदेशात पसरली. तो त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देई आणि सर्वजण त्याचा महिमा वर्णित. मग ज्या नासरेतात तो लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बात दिवशी सभास्थानात जाऊन वाचावयास उभा राहिला. तेव्हा यशया संदेष्ट्यांचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने तो उलगडून जे स्थळ काढिले त्यात असे लिहिलेले आहे, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठविले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व अंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ यांची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यास सोडवून पाठवावे, परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. मग ग्रंथपट गुंडाळून व तो सेवकास परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली. मग तो त्यास म्हणू लागला की हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे. एके दिवशी असे झाले की तो शिक्षण देत असताना गालिलातील प्रत्येक गावाहून आणि यहुदिया व यरुश्लेम येथून आलेले परुषी व शास्त्राध्यापक तेथे बसले होते आणि रोग बरे करण्यास प्रभूचे सामर्थ्य त्याच्या ठाई होते. तेव्हा पहा, कित्येक माणसांनी कोणा एका पक्षघाती मनुष्याला बाजेवर आणले व त्याला आत नेऊन त्याच्यासमोर ठेवावयाचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु दाटीमुळे त्याला आत नेण्यास वाव मिळेना. म्हणून त्यांनी घरावर चढून त्याला बाजेसकट कौलारातून येशूच्या समोर खाली सोडले. तेव्हा त्यांचा विश्वास पाहून तो म्हणाला, हे मनुष्या, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. तेव्हा शास्त्री व पुरुषी असा विचार करू लागले की हा दुर्भाषण करणारा कोण आहे? केवळ देवा वाचून पापांची क्षमा कोण करू शकतो? येशूने त्यांचे विचार ओळखून त्यास उत्तर दिले, तुम्ही आपल्या मनात असले विचार का करीत आहात? तुझ्या पापांची क्षमा झाली आहे किंवा उठून चाल, यातून कोणते म्हणणे सोपे आहे? परंतु पृथ्वीवर पापांची क्षमा करावयास मनुष्याच्या पुत्राला अधिकार आहे हे तुम्हा समजावे म्हणून तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, मी तुला सांगतो, उठ, आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा. तेव्हा तो लागलाच त्यांच्या समक्ष उठून ज्यावर तो पडून होता ते उचलून घेऊन देवाचा महिमा वर्णित आपल्या घरी गेला. तेव्हा ते सर्व अगदी थक्क झाले, ते देवाचा महिमा वर्णू लागले आणि फार भयभीत होऊन म्हणाले, आम्ही आज विलक्षण गोष्टी पाहिल्या आहेत. त्या दिवसात असे झाले की एकदा तो प्रार्थना करावयास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करीत राहिला. मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यास बोलाविले आणि त्यातून पुढील 12 जणांस निवडून त्यास प्रेषित असे नावही दिले. शिमोन याला त्याने पेत्र हेही नाव दिले व त्याचा भाऊ आंद्रिया, याकोब, योहान, फिलिप, बर्थलमे, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, जिलोत म्हटलेला शिमोन, याकोबाचा मुलगा यहुदा आणि जो पुढे द्रोही निघाला तो यहुदा इस्करिओत. येशू त्यांच्याबरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला आणि त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय आणि सर्व यहुदिया व यरुश्लेम येथून व सोर व सिदोन याकडल्या समुद्र किनाऱ्यापासून त्याचे श्रवण करावयास व आपले रोग बरे करून घ्यावयास जे लोक आले होते त्यांचा मोठा जमाव तेथे उभा होता. तेव्हा जे अशुद्ध आत्म्यांनी पिडलेले होते त्यास त्याने बरे केले. तेव्हा सर्व समुदायांची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती, कारण त्यांच्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांस निरोगी करीत होते. तेव्हा मोठा लोकसमुदाय एकत्र जमला असता व गावोगावचेही लोक त्याच्याजवळ आले असता तो दाखला देऊन म्हणाला, पेरणारा आपले बी पेरावयास निघाला आणि तो पेरीत असताना काही बी वाटेवर पडले, ते तुडविले गेले व आकाशातील पाखरांनी खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, ते ओलावा नसल्यामुळे उगवतास वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले, काटेरी झाडांनी त्याबरोबर वाढून त्याची वाढ खुंटविली. काही चांगल्या जमिनीत पडले, ते उगवून 100 पट पीक आले. असे सांगून तो मोठ्याने म्हणाला, ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, ह्या दाखल्याचा अर्थ काय? तो म्हणाला, देवाच्या राज्याची रहस्ये जाणण्याची देणगी तुम्हास दिली आहे, परंतु इतरांना ती दाखल्यांनी सांगितली आहेत, अशासाठी की त्यांना दिसत असता त्यांनी पाहू नये व ऐकत असता त्यांना समजू नये. हा दाखला असा आहे, बी हे देवाचे वचन आहे, वाटेवर असलेले हे आहेत की ते ऐकतात, नंतर त्यांनी विश्वास ठेवू नये व त्यास तारण प्राप्ती होऊ नये म्हणून सैतान येऊन त्यांच्या अंतकरणातून वचन काढून घेतो. खडकाळीवर असलेले हे आहेत की ते ऐकतात, तेव्हा वचन आनंदाने ग्रहण करीतात, पण त्यास मूळ नसते. ते काही वेळपर्यंत विश्वास ठेवतात व परीक्षेच्या वेळी गळून पडतात. काटेरी झाडांमध्ये पडलेले हे आहेत की ते ऐकतात आणि संसाराच्या चिंता, धन व विषय सुख यात आयुष्यक्रमण करीत असता त्यांची वाढ खुंटते व ते पक्व फळ देत नाहीत. चांगल्या मातीत पडलेले हे आहेत की ते वचन ऐकून सालस व चांगल्या अंतकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात. नंतर त्या दिवसात एकदा असे झाले की तो आपल्या शिष्यांसह मचव्यात गेला आणि आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ असे त्यास म्हणाला. तेव्हा त्यांनी मचवा सोडला. नंतर ते हाकारून जात असता तो झोपी गेला. मग सरोवरात मोठे वादळ सुटून मचव्यात पाणी भरू लागले व ते धोक्यात होते. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी गुरुजी बुडालू. तेव्हा त्याने उठून वाऱ्यास व पाण्याच्या कल्लोळास धमकाविले आणि ती बंद होऊन निवांत झाले. तेव्हा त्याने तास म्हटले, तुमचा विश्वास कोठे आहे? ते भयभीत होऊन विस्मित झाले व एकमेकास म्हणाले, हा आहे तरी कोण? कारण वारे व पाणी ह्यास देखील हा आज्ञा करीतो व ती त्याचे ऐकतात. नंतर असे झाले की तो एकांती प्रार्थना करीत असता शिष्य त्याच्याबरोबर होते. तेव्हा त्याने त्यांना विचारले, लोक मला कोण म्हणून म्हणतात? त्यांनी उत्तर दिले, बाप्तिस्मा करणारा योहान, पण कित्येक म्हणतात एलिया, आणि कित्येक म्हणतात की प्राचीन संदेष्टांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे. त्याने त्यांना म्हटले, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? पेत्राने उत्तर दिले, देवाचा ख्रिस्त. मग हे कोणाला कळता कामा नये अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली आणि म्हटले, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडील मंडळी, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून नाकारले जावे, जीवे मारले जावे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठविले जावे, याचे अगत्य आहे. त्याने सर्वांस म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल, परंतु जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवास मुकेल तो त्याला वाचविल. कारण जर कोणा मनुष्याने सगळे जग मिळविले आणि स्वतःला गमाविले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? जो कोणी माझी व माझ्या वचनाची लाज धरितो त्याची लाज मनुष्याचा पुत्र स्वतःच्या व पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या गौरवाने येईल तेव्हा तो धरील. ह्या बोलण्यानंतर असे झाले की सुमारे 8 दिवसांनी पेत्र, योहान व याकूब यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करावयास डोंगरावर गेला आणि तो प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले आणि पहा, मोशे व एलिया हे दोघे जण त्याच्याबरोबर संभाषण करीत होते. ते तेजोमय दिसले आणि तो जे आपले निर्गमन यरुशलेमेत पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते. तेव्हा पेत्र व त्याचे सोबती झोपेने भारावले होते, पण ते जागे झाले व त्यांना त्याचे तेज व त्याच्याजवळ उभे राहिलेले दोघे पुरुष दिसले. मग असे झाले की ते त्याच्यापासून निघून जात असताना पेत्राने येशूला म्हटले, गुरुजी आपण येथेच असावे हे बरे, तर आम्ही 3 मंडप करू, आपणासाठी 1, मोशेसाठी 1 व एलियासाठी 1. हे जे तो बोलला त्याचे त्याला भान नव्हते. तो हे बोलत असता मेघ उतरून त्याच्यावर छाया करू लागला आणि ते मेघात शिरले. तेव्हा ते भयभीत झाले. तेव्हा मेघातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र, माझा निवडलेला आहे, याचे तुम्ही ऐका. ही वाणी झाली तेव्हा येशू एकटाच दिसला. यावर ते गप्प राहिले आणि ज्या गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या त्यातले काहीच त्या दिवसात त्यांनी कोणाला सांगितले नाही. सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकावयास त्याच्याजवळ येत होते. तेव्हा परुषी व शास्त्रीही अशी कुरकूर करू लागले की हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो. मग त्यांनी त्यांना दाखला सांगितला, तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याच्याजवळ 100 मेंढरे असता त्यातून 1 हरवले तर 99 रानात सोडून ते 1 हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करीत नाही? ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रास व शेजाऱ्यास एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल हे मी तुम्हाला सांगतो. तेव्हा त्याने 12 जणांस जवळ घेऊन त्यांना म्हटले, पहा आपण वर यरुशलेमेत चाललो आहो आणि मनुष्याच्या पुत्राविषयी संदेष्ट्यांच्याद्वारे लिहिण्यात आलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत, म्हणजे त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करण्यात येईल, त्याची कुशेष्टा व विटंबना होईल, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील, त्याचा जीव घेतील आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल. त्यास ह्या गोष्टींपैकी काहीच कळले नाही आणि हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते आणि सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या नव्हत्या. मग असे झाले की ज्याला जैतुनांचा डोंगर म्हणतात त्याच्या नजीक असलेल्या बेतफगे व बेथानी या गावाजवळ तो येऊन पोहोचल्यावर त्याने शिष्यांपैकी दोघांना असे सांगून पाठविले, तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे तेथे जाताच ज्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हास आढळेल ते सोडून आणा. ते का सोडता असे कोणी तुम्हास विचारलेच तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा. तेव्हा ज्यांना पाठविले होते ते तेथे गेल्यावर त्यास त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले. ते शिंगरू सोडित असता त्याचे धनी त्यांना म्हणाले, शिंगरू का सोडिता? तेव्हा ते म्हणाले, प्रभूला ह्याची गरज आहे. मग त्यांनी ते येशूकडे आणले आणि आपली वस्त्रे त्या शिंगरावर घालून त्यावर येशूला बसविले आणि जसा जसा तो पुढे चालला तसे तसे लोक आपली वस्त्रे वाटेवर पसरित गेले. तो जैतुनांच्या डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य समुदाय जी महत्कृत्य त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करीत म्हणू लागले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. तेव्हा लोकसमुदायातील काही पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी आपल्या शिष्यांना दटवा. त्याने म्हटले, मी तुम्हा सांगतो हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. मग तो शहराजवळ आल्यावर त्याच्याकडे पाहून त्याकरिता रडत रडत म्हणाला, जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते, परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत, कारण पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्या तुझे शत्रू तुझ्याभोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढतील, तुझा चहूकडून कोड मारा होईल, तुला व तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील आणि तुझ्यामध्ये चिऱ्यावर चिरा राहू देणार नाहीत, कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस. नंतर तो मंदिरात गेला व त्यात जे विक्री करीत होते त्यास तो बाहेर घालवू लागला आणि त्यांना म्हणाला, माझे घर प्रार्थनेचे घर होईल असा शास्त्रलेख आहे, परंतु त्याची तुम्ही लुटारूंची गुहा केली आहे. तो मंदिरात दररोज शिक्षण देत असे, पण मुख्य याजक, शास्त्री व लोकांचे पुढारी याचा घात करावयास पाहत असत. तरी काय करावे हे त्यास सुचेना, कारण सर्व लोक त्याचे मन लावून ऐकत असत. बेखमीर भाकरीचा सण ज्याला वलांडण म्हणतात तो जवळ आला होता. तेव्हा मुख्य याजक व शास्त्री हे त्याचा घात कसा करावा याविषयी विचार करीत होते, कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती. तेव्हा 12 प्रेषितांपैकी एक जो यहुदा ज्याला इस्करिओत म्हणत त्याच्यात सैतान शिरला. तो मुख्य याजक व सरदार यांच्याकडे निघून गेला आणि त्यांच्या हाती त्याला कसे धरून द्यावे याविषयी त्याने त्यांच्याशी बोलणे केले. तेव्हा त्यांना आनंद झाला व त्यांनी त्याला पैसे देण्याचा करार केला. त्याला तो मान्य झाला आणि गर्दी नसेल तेव्हा त्यांच्या हाती त्याला धरून देण्याची तो संधी शोधू लागला. मग तो बाहेर येऊन आपल्या परिपाठाप्रमाणे जैतुनाच्या डोंगराकडे गेला व त्याचे शिष्यही त्याच्या मागोमाग गेले. त्या ठिकाणी आल्यावर त्याने त्यांना म्हटले, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. मग त्यांच्यापासून सुमारे धोंड्याच्या टप्प्या इतका तो दूर गेला आणि त्याने गुडघे टेकून अशी प्रार्थना केली, हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. तेव्हा स्वर्गातून एक देवदूत येऊन आपणाला शक्ती देताना त्याने पाहिले. मग अत्यंत विवळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हा रक्ताचे मोठमोठे थेंब भूमीवर पडावे असा त्याचा घाम पडत होता. प्रार्थना करून उठल्यावर तो शिष्यांजवळ आला. तो ते खिन्न झाल्यामुळे झोपी गेलेले त्याला आढळले. तो त्यांना म्हणाला, झोप का घेता? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून उठून प्रार्थना करा. तो बोलत आहे इतक्यात पहा लोकसमुदाय आला. त्यात यहुदा नावाचा 12 एक जण त्यांच्या पुढे चालत होता. तो येशूचे चुंबन घ्यावयास त्याच्याजवळ आला. येशू त्याला म्हणाला, यहुदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राला धरून देतोस काय? त्याच्या सभोवती जे होते ते आता काय होणार हे ओळखून त्याला म्हणाले, प्रभूजी, आम्ही तरवार चालवावी काय? त्यांच्यातील एकाने प्रमुख याचकाच्या दासावर प्रहार करून त्याचा उजवा कान छाटून टाकला. तेव्हा येशूने म्हटले, एवढे होऊ द्या. आणि त्याने त्याच्या कानाला स्पर्श करून त्याला बरे केले. जे मुख्य याजक, मंदिराचे सरदार व वडील त्याच्यावर चालून आले होते त्यांना येशू म्हणाला, जसे लुटारूवर जावे तसे तुम्ही तरवारी व सोटे घेऊन निघाला काय? मी दररोज मंदिरात तुमच्याबरोबर असे तरी तुम्ही माझ्यावर हात टाकिला नाही. पण ही तुमची घटका आणि अंधाराची सत्ता आहे. मग त्यांनी त्याला पकडून चालविले व प्रमुख याचकाच्या घरी नेले. ज्या लोकांनी येशूला धरले होते ते त्याची कुचेष्टा करीत त्याला मारित होते. त्यांनी त्याचे डोळे बांधून त्याला विचारले, अंतर्ज्ञानाने बोल, तुला कोणी मारले? आणि नाना प्रकारचे अपशब्द बोलून त्यांनी त्याची निंदा केली. मग उजाडल्यावर लोकांचे वडील मंडळ, मुख्य याजक व शास्त्री एकत्र जमले आणि ते त्याला आपल्या न्यायसभेत नेऊन म्हणाले, तू ख्रिस्त असलास तर आम्हास सांग. त्याने त्यांना म्हटले, मी तुम्हाला सांगितले तरी तुम्ही मुळीच विश्वास धरणार नाही आणि मी विचारले तरी तुम्ही उत्तर देणार नाही. तथापि यापुढे मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसेल. तेव्हा ते सर्व म्हणाले, तर तू देवाचा पुत्र आहेस काय? तो म्हणाला, तुम्ही म्हणता की मी आहे. तेव्हा ते म्हणाले, आपल्याला साक्षीची आणखी काय गरज? आपण स्वतः याच्या तोंडचे ऐकले आहे. नंतर ती सर्व मंडळी उठली व त्यांनी त्याला पिलाताकडे नेले आणि ते त्याच्यावर असा आरोप करू लागले की हा आमच्या राष्ट्राला फितविताना, कैसराला कर देण्याची मनाई करीताना आणि मी स्वतः ख्रिस्त राजा आहे असे म्हणताना आम्हाला आढळला. तेव्हा पिलाताने त्याला विचारले, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? त्याने त्याला उत्तर दिले, आपण म्हणता तसेच. तेव्हा मुख्य याजकास व लोकसमुदायास पिलाताने म्हटले, मला ह्या मनुष्यात काही दोष आढळत नाही. तरी ते अधिकच आग्रह धरून म्हणाले, याने गालिलापासून आरंभ करून येतपर्यंत साऱ्या यहुदियात शिक्षण देऊन लोकास चिथवले आहे. तेव्हा पिलाताने हे ऐकून हा मनुष्य गालिली आहे काय असे विचारले आणि तो हेरोदाच्या अंमलातला आहे असे समजल्यावर त्याने त्याला हेरोदाकडे पाठविले, कारण तोही त्या दिवसात यरुश्लेमेत होता. येशूला पाहून हेरोदाला फार संतोष झाला, कारण त्याच्याविषयी ऐकले असल्यामुळे त्याला भेटावे अशी बऱ्याच दिवसापासून त्याची इच्छा होती आणि त्याच्या हातून घडलेला एखादा चमत्कार पाहावयास मिळेल अशी त्याला आशा होती. त्याने त्याला बरेच प्रश्न केले, परंतु येशूने काही उत्तर दिले नाही. मुख्य याजक व शास्त्री उभे राहून आवेशाने त्याच्यावर आरोप करीत होते आणि हेरोदाने व त्याच्या शिपायांनी त्याचा अधिकार व उपहास करून आणि झगझगीत वस्त्रे त्याच्या अंगावर घालून त्याला पिलाताकडे परत पाठविले. त्याच दिवशी पिलात व हेरोद हे एकमेकांचे मित्र झाले. त्यापूर्वी त्यांचे आपसात वैर होते. मग पिलाताने मुख्य याजक, अधिकारी व लोक यांना एकत्र बोलावून म्हटले, हा मनुष्य लोकास फितविणारा म्हणून याला तुम्ही माझ्याकडे आणले आणि पहा, ज्या गोष्टींचा आरोप तुम्ही ह्याच्यावर ठेवता त्यासंबंधी मी तुमच्या समक्ष ह्याची चौकशी केल्यावर मला ह्या मनुष्याकडे काहीही दोष सापडला नाही. हेरोदालाही सापडला नाही, कारण त्याने त्याला आमच्याकडे परत पाठविले आहे. आणि पहा, याने मरणदंड भोगण्यासारखे काही केलेले नाही, म्हणून मी ह्याला फटके मारून सोडून देतो, कारण त्या सणात त्याला त्यांच्याकरिता एकाला सोडावे लागत असे. परंतु सर्वांनी एकच ओरडा करून म्हटले, याची वाट लावा आणि आम्हासाठी बरब्बाला सोडा. हा माणूस शहरात झालेला दंगा व खून ह्या संबंधात तुरुंगात टाकलेला होता. येशूला सोडावे ह्या इच्छेने पिलाताने पुन्हा त्यांच्याबरोबर भाषण केले. तरी ह्याला वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर खिळा असे ते ओरडत राहिले. तो त्यांना तिसऱ्यांदा म्हणाला, का बरे, त्याने काय वाईट केले आहे? त्याच्याकडे मरणदंड होण्यासारखा काही दोष मला सापडला नाही, म्हणून मी ह्याला फटके मारून सोडून देतो. पण याला वधस्तंभावर खिळाच असा त्यांनी मोठ्याने ओरडून आग्रह चालविला आणि त्यांच्या ओरडण्याला यश आले. तेव्हा त्यांच्या मागण्याप्रमाणे व्हावे असा पिलाताने निकाल दिला. नंतर दंगा व खून या संबंधात तुरुंगात टाकलेल्या ज्याला त्यांनी मागितले होते त्याला त्याने सोडून दिले आणि येशूला त्यांच्या मर्जीवर सोपवून दिले. त्याच्याबरोबर दुसऱ्या दोघा जणास ते अपराधी असल्यामुळे वधस्तंभावर खेळण्यासाठी नेले. नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले. तेव्हा तेथे त्यांनी त्याला व त्या अपराध्यास एकाला त्याच्या उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खेळले. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करीतात हे त्यांना समजत नाही. नंतर त्याची वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. लोक पाहत उभे होते. अधिकारीही नाक मुरडीत म्हणाले, त्याने दुसऱ्यांना वाचविले. जर तो देवाचा ख्रिस्त त्याचा निवडलेला असला तर त्याने स्वतःच वाचवावे. शिपायांनीही जवळ येऊन आम त्याच्यापुढे धरून त्याची अशी थट्टा केली की, तू यहुद्यांचा राजा असलास तर स्वतःला वाचीव. हा यहुद्यांचा राजा आहे असा एक लेखही त्याच्यावरती होता. वधस्तंभावर खेळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला व आम्हाला वाचीव. परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथान्याय आहे, कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगीत आहोत, परंतु याने काही अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. आता सुमारे 2 प्रहर झाले आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन 3ऱ्या प्रहरापर्यंत सर्व देशभर अंधार पडला आणि पवित्र स्थानातील पडदा मधोमध फाटला. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो, असे बोलून त्याने प्राण सोडला. तेव्हा जे झाले ते पाहून शताधिपतीने देवाचे गौरव करून म्हटले, खरोखर हा मनुष्य नीतिमान होता. हे दृश्य पाहण्याकरता जमलेले सर्व लोकसमुदाय झालेल्या घटना पाहून उरबडवीत परत गेले. तेव्हा त्याच्या ओळखीचे सर्वजण व ज्या स्त्रिया त्याच्या मागे गालिलाहून आल्या होत्या त्या हे पाहत दूर उभ्या राहिल्या होत्या. यहुद्यांच्या अरिमथाई नगरातला योसेफ नावाचा एक मनुष्य होता. तो न्यायसभेचा सदस्य असून सज्जन व धार्मिक होता. त्याने त्यांच्या विचाराला व कृत्याला संमती दिली नव्हती व तो देवाच्या राज्याची प्रतीक्षा करीत होता. त्याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. ते त्याने खाली काढून तागाच्या वस्त्राने गुंडाळले व खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. या कबरेत अद्याप कोणाला ठेवले नव्हते. तो तयारी करण्याचा दिवस होता आणि शब्बात सुरू होणार होता. गालिलाहून त्याच्याबरोबर आलेल्या स्त्रियांनी त्याच्या मागून येऊन ती कबर पाहिली व त्याचे शरीर कसे ठेवले हेही पाहिले. मग त्यांनी परत जाऊन सुगंधी द्रव्ये व सुवासिक तेले तयार केली. शब्बात दिवशी आज्ञेप्रमाणे त्या स्वस्थ राहिल्या. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन त्या कबरेजवळ आल्या. तो कबरेवर धोंड लोटलेली आहे असे त्यांना आढळले. त्या आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. मग असे झाले की त्याविषयी त्यांना भ्रांत पडली. तो पहा, लखलखीत वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करीता? तो येथे नाही तर उठला आहे. तो गालिलात होता तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा. ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे व 3ऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे याचे अगत्य आहे. तेव्हा त्यांना त्याच्या बोलण्याची आठवण झाली आणि कबरेपासून परत येऊन त्यांनी 11 प्रेषितांना व बाकीच्या सर्वांना हे सगळे वर्तमान सांगितले. त्या मग्दालिया मरिया, योहान्ना व याकोबाची आई मरिया ह्या होत्या. त्यांच्याबरोबर ज्या दुसऱ्या होत्या त्यांनीही हे वर्तमान प्रेषितांना सांगितले. परंतु हे वर्तमान त्यांना वायफळ बडबड वाटली व ते त्यांनी खरे मानले नाही. तेव्हा पेत्र उठून कबरेकडे धावत गेला व ओनवे होऊन त्याने आत पाहिले तो त्याला केवळ तागाची वस्त्रे दिसली. तेव्हा झालेल्या गोष्टीविषयी आश्चर्य करीत तो घरी गेला. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहो हे दाखविले. 40 दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरुश्लेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभूजी, याच काळात आपण इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? तो त्यांना म्हणाला, जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हाकडे नाही, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुश्लेमेत, सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्या देखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते तेव्हा पहा, शुभ्र वस्त्र परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल.
ज्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा शिष्यांवर उतरून आला त्यावेळेस धैर्याने येशूच्या मरण व पुनरुत्थानाविषयी घोषणा करू लागले. पेत्राचे याविषयी बाबत काय म्हणणे आहे ते आपण ऐकूया.
म्हणून इस्रायलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खेळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे. हे ऐकून त्यांच्या अंतकरणास चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित यांना म्हणाले, बंधुजन हो, आम्ही काय करावे? पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलावील तितक्यांना दिले आहे.
येशूने केलेले कार्य आणि त्याचे शिक्षण याविषयी बऱ्याच महत्वाच्या व उत्तेजनार्थक गोष्टी लूक आपणास सांगतो, परंतु टेपमधील मर्यादेमुळे थोडक्याच मुद्द्यांचा समावेश केला आहे. हे मुद्दे आपणास येशूने त्याच्या सामर्थ्याद्वारे सैतान, पाप आणि मरण यावर विजय मिळवून आपणास दैवी तारण कसे दिले ते दाखविते. योहानकडून शुभवर्तमानातील 3 अध्याय व 16 व 17 वचनाद्वारे देवाने येशूद्वारे आपणासाठी काय केले हे दर्शविते. याविषयी लूक आपणास थोडक्यात असे सांगतो,
देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले.
नवीन करारातील रोम येथील मंडळीला पौल असे लिहितो की आपणास सांगितल्याप्रमाणे आपले तारण व देवाबरोबर समेट कसा होईल जेव्हा देवाने नेमलेला तारणारा येशू ख्रिस्त याला पूर्णपणे आपण समर्पित होऊ तेव्हा आपला देवाबरोबर समेट होईल.
की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करीशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते.